नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईफच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 31 जुलै सोमवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या हालचाली वेगवान झाल्या आहे. 1 ऑगस्ट रोजी त्यासाठी विशेष महासभा बोलविण्यात आली आहे. पावसाळ्यात साफसफाईचा अभाव असलेल्या घरात कीटकांसह माशांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र सर्वदूर दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात कीटकांसह माशांची पैदास रोखण्याची उपाययोजना हाती घेतल्यास आरोग्य धोक्यात येत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. गेल्या 15 दिवसांपासून मुंबईसह राज्याला झोडपून काढणारा पाऊस आता 10 दिवस विश्रांती घेणार आहे. कोकण वगळता राज्यात कुठेही पाऊस पडणार नाही. दरम्यान मोसमी पावसात जेव्हा खंड येतो तेव्हा हिमालयाच्या पायथ्याशी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या राज्यांमध्ये पाऊस कोसळतो, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. भारताचे एक दिग्गज क्रिकेटर आणि विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतीय खेळाडूंचे खराब कामगिरीवरून कान टोचले आहेत. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ओ माय गॉड 2 या चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण झाले आहे. सेन्सॉर बोर्ड करून या चित्रपटात सर्वात मोठा बदल सुचवला गेला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते आणि निर्मितीचा खर्चही आणखी वाढू शकतो. मात्र सेन्सॉर बोर्डने OMG 2 ला अडल्ट रेटिंग देत त्यातील 20 दृश्यांवर कात्री लावली आहे. याशिवाय सेन्सॉर बोर्डने सर्वात मोठा बदल सुचवला आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. जेवढं मोठं आपलं ध्येय तेवढ्याच मोठ्या अडचणी. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.